आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर जिल्ह्यात कारखान्यातल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जखमी. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत. चालू हंगामात विक्रमी साखर उत्पादन करून महाराष्ट्र उत्तर प्रदेशाला मागे टाकेल असा भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटनेचा अंदाज. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणचे हंगामी नेते म्हणून आयातुल्ला अलीरेजा अराफी यांची नियुक्ती. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज बरोबरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय. नागपूर जिल्ह्यात काटोलजवळ रावळगाव इथं आज सकाळी एका कारखान्यात झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून NDRF आणि SDRFचं पथक मदत कार्य करत असल्याचं जिल्हाधिकारी बिपिन इटनकर यांनी सांगितलं.
सकाळच्या शिफ्टमध्ये जवळपास 30 ते 35 लोक इथे फॅक्टरीमध्ये काम करत असताना ब्लास्ट झालेला आहे. आतापर्यंत आमचं प्रायमरी रिस्पॉन्स आहे की जे डेड बॉडीज त्यांना रिकव्हर करणे, इंज्युअर्डला हॉस्पिटल नेऊन ट्रीटमेंट सुरू करणे. जवळपास आम्ही 18-20 लोकांना आतापर्यंत हॉस्पिटलला नेलेलं आहे, ऑरेंज सिटीला. तिकडे त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे आणि सगळं पोलीस प्रशासन इथे आहे. SDRF NDRF सगळ्यांना आम्ही बोलवलं आहे. कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसाला राज्य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. चालू हंगामात विक्रमी साखर उत्पादन करून महाराष्ट्र उत्तर प्रदेशाला मागे टाकेल असा अंदाज भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटनेनं वर्तवला आहे. देशातलं एकूण साखर उत्पादन 3 कोटी 20 लाख टनापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. यात महाराष्ट्राचा वाटा 1 कोटी 10 लाख टनापेक्षा जास्त तर उत्तर प्रदेशाचा वाटा सुमारे 1 कोटी टन इतका राहील. गेल्या हंगामात महाराष्ट्रानं 90 लाख टन साखर उत्पादन केलं होतं तर उत्तर प्रदेशाचं साखर उत्पादन 1 कोटी टन इतकं होतं. मुंबई विजयदुर्ग दरम्यानची रो रो सेवा आजपासून सुरू झाली. आठवड्यात 2 दिवस ही सेवा उपलब्ध राहील. त्यानुसार दर बुधवार आणि शनिवारी मुंबईत भाऊचा धक्का इथून विजयदुर्गसाठी रो रो बोट रवाना होईल तर गुरुवार आणि रविवार या दिवशी विजयदुर्ग इथून ती मुंबईत येईल. या सेवेमुळे मुंबई विजयदुर्ग दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार असून कोकणवासियांना त्याचा लाभ मिळेल. देशाला सामाजिक एकतेची सर्वाधिक गरज असताना हिंददी चादर सारख्या कार्यक्रमातून गुरु आणि संताचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचा विश्वास मिळतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी मुंबईत आयोजित हिंददी चादर कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी संबोधित केलं. देशातल्या सर्व समाजातल्या नागरिकांनी शीख समाजातल्या गुरूंपासून प्रेरणा घेतली असं ते म्हणाले. शीख धर्मातल्या सर्व 10 गुरूंनी धर्मरक्षणाचं काम केलं. जागतिक पातळीवर या गोष्टी अनुकरणीय असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी आणि संत नामदेव यांना यावेळी शहा यांनी नमन केलं.
इस मौके पर मैं आराध्य संत सेवालाल जी महाराज, पोहरादेवी माता ये दोनों को भी आदर पूर्वक नमन करता हूं. और संत नामदेव जी महाराज जिनके रचे हुए पद आज भी गुरु ग्रंथ साहिब में पढ़े जाते हैं, गाए जाते हैं, उनको भी बहुत मन से मैं प्रणाम करना चाहता हूं.
नवी मुंबईत गुरु तेग बहादूर यांच्या नावानं नवीन रुग्णालय सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत दिलं. शालेय अभ्यासक्रमात तेग बहादूर यांच्या बलिदानावर आधारित धडा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही यावेळी उपस्थित होते. गुरु तेग बहादूर यांच्या 350 शहीद दिनानिमित्त आयोजित हिंददी चादर या कार्यक्रमाला नवी मुंबईत खारघर इथं ओवे मैदानात सुरुवात झाली. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला 15 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. नाशिक इथं विश्व मराठी संमेलनात आज मराठी भाषेतला युवा वर्गाचा सहभाग या विषयावर चर्चासत्र झालं. जेन झीची भाषा आणि आधीच्या पिढीच्या भाषेत मोठं अंतर पडलं असून जुन्या पिढीला जेन झीची भाषा स्वीकारावी लागेल असं मत या चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी मांडलं. चंगळवादी संस्कृतीमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र आपली मूळ संस्कृती टिकून आहे तोपर्यंत चंगळवादाचं अतिक्रमण होणार नाही असा सूर चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी या चर्चेत भाग घेतला. आज अभ्यासक्रमातील मराठी भाषा या विषयावरही परिसंवाद झाला. यात उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ शैलेंद्र देवळानकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे, सिद्धपूर येथील महाराष्ट्र भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अविनाश आवलगावकर यांनी भाग घेतला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणचे हंगामी नेते म्हणून धर्मगुरू आयातुल्ला अलीरेझा अराफी यांची नियुक्ती झाली आहे. इराणच्या संविधानिक प्रक्रियेनुसार पुढचा उत्तराधिकारी निवडला जाईपर्यंत ते या पदाचं काम पाहतील असं इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अमेरिका आणि इस्रायलनं काल केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री यांचा देखील मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात इराणचे 40 जास्त सरकारी अधिकारी मारले गेले, किमान 201 नागरिकांचा मृत्यू झाला तर 700 जास्त नागरिक जखमी झाले. हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं संपूर्ण मध्यपूर्वेत हल्ले सुरू केले आहेत. दुबई, दोहा, बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या किंवा अमेरिकेशी संबंधित ठिकाणी इराणनं हल्ले केल्याचं वृत्त आहे. या युद्धाच्या तणावामुळे दुबई विमानतळावरची उड्डाणं अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत. या विमानतळाबाहेर काही तासांपूर्वी स्फोट झाला होता. यावेळी दुबई विमानतळावर अडकलेली भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला सुरक्षित स्थानी हलवलं आहे. पुण्यातल्या इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी या विमानतळावर अडकून पडले, मात्र ते सुरक्षित असल्याचं या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. पश्चिम आशियात पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय दूतावास रात्रंदिवस मदतीसाठी उपलब्ध असतील असं त्यात म्हटलं आहे. कॅनडाचे महसूल मंत्री फ्रँकॉइस फिलिप शॅम्पेन आणि कॅनडातल्या न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांच्यासह आलेल्या शिष्टमंडळासाठी आज मुंबईत स्वागत समारंभ आयोजित केला गेला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल सहभागी झाले. महाराष्ट्र हवामान बदलाच्या संकटांना सामोरं जात प्रगती करत आहे. कॅनडाला राज्यात गुंतवणूक करण्याच्या अनेक संधी आहेत, त्यामुळे कॅनडातले उद्योजक शैक्षणिक संस्थांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नागपूर जिल्ह्यातल्या धारणी इथं 2000 लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कूलरचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं झालं. बल्क मिल्क कूलरची सुविधा उपलब्ध होणं मेळघाटसाठी परिवर्तनाची नांदी असून यामुळे दूध उत्पादनाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत आज कोलकाता इथं भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. सुपर 8 मध्ये आज दिल्लीत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेवर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 7 गडी गमावून 153 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 18 षटकातच पार केली. गेल्या 24 तासात विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागपूर जिल्ह्यात कारखान्यातल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जखमी. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत. चालू हंगामात विक्रमी साखर उत्पादन करून महाराष्ट्र उत्तर प्रदेशाला मागे टाकेल असा भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटनेचा अंदाज. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणचे हंगामी नेते म्हणून आयातुल्ला अलीरेझा अराफी यांची नियुक्ती. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज बरोबरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.